दुसरा राजे अध्याय 22। योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेत 31 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यदिदा, ती बसकत एथला अदाया याची कन्या। परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले। ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दाविद चालला त्यानेच तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही। आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम यास परमेश्वराच्या मंदिरी पाठविले। त्याने त्यास सांगितले, जा मुख्य याजक हिल्किया यास सांग की जो पैका परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमविला आहे त्याचा हिशोब करा। मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारास द्या। त्यांनी तो पैका घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरास द्यावा। सुतार, बांधकाम करणारे व गवंडी यास तो द्यावा। तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावे। ज्यांच्या हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करीत। मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस यास सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे। हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचिला। शाफान चिटणीसाने राजाकडे परत येऊन त्यास असे कळविले की आपल्या सेवकास मंदिरात जो पैका मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यात भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांच्या हवाली केला आहे। शाफान चिटणीसाने राजास आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे। शाफानाने तो राजास वाचून दाखविला। त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली। मग त्याने हिल्किया याजक अहिकाम बिन शाफान, अखबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक असाया यास आज्ञा केली की हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे प्रजेच्या तर्फे व सर्व यहुदाच्या तर्फे परमेश्वरास प्रश्न करा। आमच्या वाडवडिलांनी या ग्रंथातली वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे यात लिहिले आहे ते पाळिले नाही, म्हणून परमेश्वराचा आम्हावर मोठा क्रोध भडकला आहे। तेव्हा हिल्किया याजक अहिकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्टीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले। ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार याची स्त्री असून ती यावेळी यरुश्लेमेच्या दुसऱ्या पेठेत राहत होती। ती त्यास म्हणाली, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हास मजकडे पाठविले त्यास जाऊन सांगा, परमेश्वर म्हणतो, पहा यहूदाच्या राजाने जो ग्रंथ वाचिला त्यातील सर्व वचनांप्रमाणे या स्थानावर व येथील रहिवाशांवर मी गहज बाणीन, कारण या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हावयाचा नाही। तथापि ज्याने तुम्हास परमेश्वराला प्रश्न करावयास पाठविले त्या यहूदाच्या राजास जाऊन सांगा, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तू ही वचने ऐकून दीन झालास आणि हे स्थान व यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडिली व माझ्यासमोर रडलास, यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे असे परमेश्वर म्हणतो। तर पहा, मी असे करीन की तुला तुझ्या पितरांशी मिळवीन, तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोचवितील। जो गहजब मी या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस। त्यांनी परत येऊन राजाला हे कळविले,